नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैजयंती नांदगावकर आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. जागतिक संरक्षण उत्पादन केंद्र म्हणून भारत स्वतःची ओळख निर्माण करू शकतो, राष्ट्रपतींकडून विश्वास व्यक्त. येत्या 15 ऑगस्टपासून वार्षिक फास्टॅग पास सुरू करण्याचा रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचा निर्णय. 1 ते 5वीच्या विद्यार्थ्यांना हिंदीची सक्ती रद्द, राज्य सरकारकडून शुद्धीपत्रक जारी. आणि साहित्य अकादमीच्या बालसाहित्य पुरस्कार तसंच युवा पुरस्कारांची घोषणा. आता सविस्तर बातम्या. जागतिक संरक्षण उत्पादन केंद्र म्हणून भारत स्वतःची ओळख निर्माण करू शकतो असा विश्वास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केला आहे. ते आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात विविध विभागांच्या परिवीक्षाधीन अधिकाऱ्यांच्या तुकडीला संबोधित करत होत्या. संरक्षण परिसंस्थेत खासगी उद्योगांचं एकत्रीकरण करून देश स्वदेशीकरणाच्या प्रयत्नांना गती देऊ शकत असल्याचं राष्ट्रपतींनी नमूद केलं. येत्या 15 ऑगस्टपासून वार्षिक फास्टॅग पास सुरू करायचा निर्णय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं घेतला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज समाज माध्यमावरच्या संदेशाद्वारे ही माहिती दिली. 3,000 रुपये किमतीचा हा पास 1 वर्ष कालावधी किंवा 200 फेऱ्या यापैकी आधी संपणाऱ्या मुदतीसाठी असेल. भाड्याने घेतलेल्या वाहनांना ही सुविधा मिळणार नाही. यासाठीची लिंक लवकरच राजमार्ग यात्रा ऍप आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तसंच रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अधिकृत संकेतस्थळांवर उपलब्ध होणार असल्याचंही गडकरी यांनी या संदेशात म्हटलं आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये इयत्ता 1 ते 5वीच्या विद्यार्थ्यांना हिंदी भाषा ही तृतीय भाषा म्हणून अनिवार्य नसल्याचं राज्य सरकारनं स्पष्ट केलं आहे. यासंदर्भात सरकारनं शुद्धीपत्रक जारी केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात वार्ताहरांशी बोलताना याबाबत माहिती दिली. ते म्हणाले,
तिसऱ्या भाषेमध्ये हिंदीची अनिवार्यता काढण्याचा आणि कुठलीही भारतीय भाषा शिकण्याचा पर्याय आपण विद्यार्थ्यांना दिलेला आहे. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये मातृभाषा ही अनिवार्य आहे. त्याच्या व्यतिरिक्त 2 भाषा त्यातली एक भारतीय भाषा असली त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा हिंदी म्हटलं होतं, कारण हिंदीचे शिक्षक आपल्याला मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात. पण आता आपण ती अनिवार्यता काढून टाकलेली आहे. स्वाभाविकपणे आपल्याकडे इंग्रजी लोक स्वीकारतात. कुठलीही भारतीय भाषा तिसरी भाषा म्हणून शिकता येईल. 20 विद्यार्थी असले तर शिक्षक देखील दिला जाईल. ऑनलाईन पद्धतीनं देखील ट्रेनिंग दिलं जाईल. मला एकच गोष्ट सांगायची आहे की आपण सगळे लोक इंग्रजीचा पुरस्कार करतो आणि भारतीय भाषांचा तिरस्कार करतो, हे योग्य नाही आहे.
आषाढी वारीसाठी देहू इथून संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानं आज दुपारी पंढरपूरकडे प्रस्थान केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पादुकांचं पूजन झाल्यानंतर पालखी मार्गस्थ झाली. देहू इथं संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव यांच्या भेटीच्या समूह शिल्पाचं आणि संतसृष्टीचं उद्घाटन तसंच श्री क्षेत्र टाळगाव इथं जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठाच्या कलादालनाचं लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज झालं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. पैठण इथल्या संत एकनाथ महाराजांच्या पालखीनेही आज आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रयाण केलं. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह परिसरातल्या अनेक लहान मोठ्या दिंड्या आणि शेकडो वारकरी या पालखी सोहळ्यात सहभागी झाले आहेत. आषाढी वारी मार्गात कायमस्वरूपी सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी दिल्या आहेत. ते आज याबाबतच्या आढावा बैठकीत बोलत होत्या. वारकऱ्यांना आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचं तसंच वारी काळात सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून ही वारी स्वच्छ वारी, सुरक्षित वारी, भक्तिमय वारी करण्याचं आवाहनही मेघना साकोरे बोर्डीकर यांनी केलं. इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वसतिगृहासाठी तातडीनं योग्य जागा निश्चित करून प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मंत्री अतुल सावे यांनी दिले आहेत. ते आज याबाबतच्या आढावा बैठकीत बोलत होते. 26 जिल्ह्यात स्थापन केलेल्या या वसतिगृहांना भेटी देऊन आवश्यक सुविधा उपलब्ध असल्याची खात्री करून घेण्याचे निर्देश सावे यांनी संबंधितांना दिले आहेत. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. साहित्य अकादमीनं वार्षिक बालसाहित्य पुरस्कार आणि युवा पुरस्कारांची घोषणा आज केली. मराठी भाषेसाठी सुरेश सावंत यांच्या आभाळ माया या कविता संग्रहाला बालसाहित्य पुरस्कार तर प्रदीप कोकरे यांच्या खोल खोल दुष्काळ डोळे या कादंबरीला युवा पुरस्कार मिळाला आहे. केंद्र सरकारच्या गेल्या 11 वर्षांच्या कारकिर्दीत आंतरराष्ट्रीय योग दिवस हा मैलाचा दगड ठरला आहे. यंदा येत्या शनिवारी आपण 11वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करत आहोत. भारतीय योग पद्धतीचा संक्षिप्त वेध घेणारा हा वृत्तांत.
योग साधनेचा इतिहास भारताच्या प्राचीन संस्कृतीत खोलवर रुजलेला आहे. सिंधू सरस्वती खोऱ्याच्या संस्कृतीच्या अगदी प्रारंभीच्या काळात एका आध्यात्मिक पद्धतीच्या रूपात सुरुवात झालेली योग साधना हळूहळू आत्मसाक्षात्काराच्या दिशेनं एक शिस्तबद्ध मार्ग म्हणून आणि त्यानंतर एका समृद्ध विद्याशाखेत विकसित झाली. कालांतरानं ही योग पद्धती वेद उपनिषद आणि नंतर पतंजलींच्या योगसूत्रातून प्रवाहित झाली. महाभारतातल्या योगाच्या सखोल संदर्भांपासून ते स्वामी विवेकानंद आणि बी के एस अय्यंगार यांच्यासारख्या महान गुरूंनी 19व्या आणि 20व्या शतकात केलेल्या पुनरुज्जीवनापर्यंत योग साधनेचा हा प्रवास एका प्राचीन परंपरेपासून जागतिक जीवनशैलीपर्यंत विकसित झाला आहे. 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सभेला संबोधित करताना 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला. प्रचंड बहुमतानं हा प्रस्ताव मंजूर झाला आणि 21 जून हा दिवस तेव्हापासून जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला. यंदा शनिवारी आपण 11वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करत आहोत. एक पृथ्वी एक आरोग्यासाठी योग ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना असून ती एकता आणि कल्याणाचा संदेश देते. धर्म वंश किंवा राष्ट्रीयत्व कोणतंही असो, योग साधना सर्वांनाच निरोगी संतुलित आणि अर्थपूर्ण जीवनाचा मार्ग दाखवते.
योग दिनाच्या पार्श्वभूमीवर आकाशवाणी आपल्या श्रोत्यांसाठी दररोज एका आसनाविषयी माहिती घेऊन येत आहे. आज आपण छत्रपती संभाजीनगर इथले योग शिक्षक डॉ हेमंत झिळे यांनी दिलेली हलासनाची माहिती जाणून घेऊया.
शयनस्थितीमधून श्वास घेत पाय सरळ वरती उचलून जमिनीशी काटकोनात आणावेत. बाहूंवर जोर देत पाठ वर उचलून पाय डोक्यावरून मागे नेत पायाची बोटे जमिनीवर टेकवण्याचा प्रयत्न करावा, पण अवाजवी जोर मात्र नको. हाताचे तळवे वर वळवत सर्वांगासनाप्रमाणे पाठीस आधार द्यावा. या आसनाच्या शिखर स्थितीमध्ये 15 सेकंदांपर्यंत थांबण्याचा प्रयत्न असावा. श्वास गती संथ व खोलवर चालू असावी. आसन स्थिती सोडताना श्वास सोडत प्रथम हात नंतर पाठ आणि पाय पूर्ववत शयनस्थितीमध्ये आणावेत. लाभ थायरॉइड ग्रंथीचे कार्य सुधारण्यास मदत करते. शिवाय प्रजनन संस्थेची कार्यक्षमता सुधारण्यास देखील या आसनाद्वारे मदत मिळते.
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सर्व ग्रामपंचायतींमध्ये योगाभ्यास सत्रांसह वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम आदी उपक्रम राबवण्यात येणार आहेत. विभागातल्या सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी नागरिकांना या उपक्रमात सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. देशभरातल्या 12 विद्यार्थ्यांशी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल संवाद साधला. छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या इंदिरानगर बायजीपुरा शाळेतील 10वीची विद्यार्थिनी अंजली गायकवाड हिचा यात समावेश होता. अंजलीने आपल्या रोबोटिक्स प्रकल्पाचं शिक्षणमंत्र्यांसमोर सविस्तर सादरीकरण केलं. आपला हा अनुभव अंजलीने या शब्दात मांडला.
मी जो प्रोजेक्ट साध्य केला होता त्याचं नाव सॅपलो होता. हा प्रोजेक्ट झाडांमध्ये किती नमी आहे, त्याचं ऑक्सिजन लेवल काय आहे हे आपल्याला जाणवण्यासाठी तो मदत करत. एवढ्या मोठ्या शिक्षण मंत्र्यांसोबत मला बोलण्याची संधी भेटली त्यामुळे मला स्वतःवरती खूप असं प्राऊड फील होत होता. खूप छान वाटलं. आमचे मुख्याध्यापक त्यांच्यामुळे मला एवढी मोठी संधी भेटली, त्यांची मी आभारी आहे. आणि आयुक्त साहेब त्यांची मी खूप मनापासून आभारी आहे.
बीड जिल्ह्यातल्या पेठ पोलीस ठाण्यानं तांत्रिक विश्लेषणाद्वारे शोध घेऊन मोबाईल चोरीच्या 13 प्रकरणांचा छडा लावण्यात यश मिळवलं आहे. अंदाजे 2,78,000 रुपये किमतीचे मोबाईल हस्तगत करून पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या हस्ते तक्रारदारांना परत करण्यात आले. मोसमी पावसाने राज्यात पुन्हा जोर धरला आहे. हवामान विभागानं आज रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा आणि पुणे या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला असून या सर्व जिल्ह्यांसह पालघर जिल्ह्याला हवामान विभागानं उद्या ऑरेंज अलर्ट दिला आहे. राज्यात इतर ठिकाणी परिस्थिती सामान्य राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. जागतिक संरक्षण उत्पादन केंद्र म्हणून भारत स्वतःची ओळख निर्माण करू शकतो, राष्ट्रपतींकडून विश्वास व्यक्त. येत्या 15 ऑगस्टपासून वार्षिक फास्टॅग पास सुरू करण्याचा रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचा निर्णय. 1 ते 5वीच्या विद्यार्थ्यांना हिंदीची सक्ती रद्द, राज्य सरकारकडून शुद्धीपत्रक जारी. आणि साहित्य अकादमीच्या बालसाहित्य पुरस्कार तसंच युवा पुरस्कारांची घोषणा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 7:10 वाजून 10 मिनिटांनी. नमस्कार.